यिर्मयाह अध्याय 46. परमेश्वराचे वचन राष्ट्रांविषयी यिर्मयाह संदेष्टाकडे आले ते असे. मिस्रासाठी मिस्राचा राजा फारो नखो याचे जे सैन्य फरात नदीजवळ कर्मिशात होते, यशाचा मुलगा यहोयाकीम यहुदाचा राजा याच्या कारगिर्दीच्या 4th वर्षी बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने पराभव केला त्याविषयी. लहान ढाली व मोठ्या ढाली तयार करा आणि लढाव्यास कूच करा. तुम्ही स्वरांना घोडे जपून त्यावर बसा. तुमच्या शिरावर शिरस्त्राण घालून तुमची जागा घ्या. भाल्यांना धारा करा आणि तुमचे छिलकत घाला. मी हे काय पाहतो ते भयभीत झाले आहेत आणि दूर पळत आहेत, कारण त्यांच्या सैनिकाचा पराभव झाला आहे. ते संरक्षणासाठी पळत आहेत आणि मागे वळून पाहत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. चप्पळ दूर पळून जाऊ शकणार नाही आणि सैनिक निष्ठू शकणार नाहीत. ते अडखळतील आणि फरात नदीच्या उतरेस पडतील. नील नदीप्रमाणे हा कोण चढून येत आहे, ज्याचे पाणी नदीप्रमाणे वर व खाली उसळत आहे? उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिस्र येत आहे आणि त्याचे पाणी नदीप्रमाणे वर खाली उसळत आहे. तो म्हणतो, मी वर जाईन, मी पृथ्वी व्यापून टाकीन, मी नगरे व त्यामध्ये राहण्याचा न्याश करीन. घोड्यांनो वर जा, रथांनो तुम्ही क्रोधित व्हा, सैनिकांना बाहेर जाऊ द्या. जे पारंगत ढालकरी माणसे कुश व पूट आणि त्यांचे धनुष्य वाकवणारे पारंगत लुदीम माणसे त्यांच्याबरोबर जा, कारण तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर यांनी आपल्या शत्रूचा सूड घ्यावा म्हणून तो दिवस त्यास सूड घेण्याचा दिवस होईल. तेव्हा तलवार खाऊन तृप्त होईल, ती त्यांचे भरपूर रक्त पिईल, कारण प्रभू सेनाधीश परमेश्वरास फरात नदीच्या काठी उत्तरेच्या देशात यज्ञ करायचा आहे. हे मिस्राच्या कुमारी कन्ने गिलादाला वर जा आणि औषध मिळव. तू व्यर्थ खूप औषधे स्वतःला लावतेस, तुझ्यासाठी काही इलाज नाही. राष्ट्राने तुझी बदनामी ऐकली आहे, पृथ्वी तुझ्या विलापाने भरली आहे, कारण सैनिक सैनिकाविरुद्ध अडखळत आहेत. ते दोघे एकत्र पडतील. जेव्हा बाबेलचा राजा नबुखदनेस्सर आला आणि मिस्र देशावर हल्ला केला, याविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाह संदेष्टाला म्हणाले ते असे की, मिस्रास कळवा आणि मिग्दोलात व नोफात ऐकू द्या. तफनेस ते म्हणाले, तू उभा राहा व सज्ज हो, कारण तुझ्या भोवती तलवारीने सर्व काही खाऊन टाकले आहे. तुझा देव अपिस्का दूर पळून गेला आहे, तुझा बैल देव का उभा राहत नाही? परमेश्वराने त्यास खाली फेकून दिले आहे. जे कोणी अडखळतील त्यांची संख्या वाढवली आहे, प्रत्येक सैनिक एकावर एक पडेल. ते म्हणत आहेत, उठा आपण या पिळणाऱ्या तलवारीपासून जी आपणाला मारून खाली पाडत आहे तिच्यापासून पळून आपल्या स्वतःच्या लोकांकडे आपल्या मातृभूमीला परत जाऊ. त्यांनी तेथे घोषणा केली, मिस्राचा राजा फारो केवळ गर्जनाचा आहे, जी त्याची सुसंधी त्याने गमावली आहे. ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे तो राजेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे. जसा डोंगरामध्ये ताबोर व जसा समुद्राजवळ करमेल पर्वताप्रमाणे तसा कोणी एक येईल. अगे कन्ने, जिथू मिस्रात राहते तिथू बंदिवासात जाण्यासाठी आपल्या प्रवासाचे सामान तयार कर, कारण नोफेचा नाश होऊन व ते भयंकारक होईल, याकरता तेथे कोणी राहणार नाही. मिस्र खूप सुंदर कालवड आहे, पण उत्तरेकडील नांगी असणारा कीटक येत आहे. तो येत आहे तिथे भडोत्री सैनिक, तिच्यामध्ये गोठ्यातल्या वासराप्रमाणे आहेत, पण ते सुद्धा पाठ फिरून व दूर पळून जातील. ते एकत्रित उभे राहत नाहीत, कारण त्यांच्या उपत्तीचा दिवस, त्यांच्या शिक्षेचा समय त्यांच्या विरोधात आला आहे. मिसर फुतकारणाऱ्या व दूर सरपटणाऱ्या सापासारखा आहे, कारण तिचे शत्रू तिच्या विरोधात सैनिकासह कूच करत आहेत. ते लाकूड तोड्याप्रमाणे कुरडेसहित तिच्याकडे जात आहेत. परमेश्वर असे म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, जरी ते खूप घनदाट आहे, कारण शत्रू टोळापेक्षा असंख्य आहेत, मोजण्यास असमर्थ आहेत. मिस्राच्या कन्येला लज्जित करण्यात येईल, तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले जाईल. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, पहा मी नो येथल्या आमोनाला व फारोला, मिस्राला आणि त्यांच्या देवांना व त्यांच्या राजांना, म्हणजे फारोला आणि जे त्याच्यावर भरोसा ठेवतात त्यांना शिक्षा करीन. मी त्यांना त्यांचे जीव घेऊ पाहणारे बाबेलचा राजा नबुखदनेस्सर व त्याचे सेवक यांच्या हाती देईन. यानंतर पूर्वीप्रमाणे मिस्रात वस्ती होईल असे परमेश्वराने सांगितले आहे. परंतु तू माझा सेवक याकोबा भिऊ नकोस, हे इस्रायला घाबरू नकोस, कारण पहा मी तुला दूर देशातून आणि तुझ्या वंशजांना त्यांच्या बंदिवासाच्या देशातून परत आणीन. मी याकोबाला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल, तेथे कुणी त्यास भीती दाखवणार नाही. परमेश्वर म्हणतो, तू माझ्या सेवका याकोबा घाबरू नकोस, कारण मी तुझबरोबर आहे. ज्या राष्ट्रामध्ये मी तुला विखरले आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन, पण मी तुझा पूर्ण नाश करणार नाही. तरी मी तुला न्यायाने शिक्षा करीन आणि तुला अगदीच शिक्षा केल्यापासून सोडणार नाही.